योगीश्वर दत्त दयाल सूचि एक जगती प्रतिपाल अत्र न सूया करुणि निमित्त प्रगटसि जग कारण निश्चित हरिहर विधिचा तू अवतार शरणागतासी तू आधार अंतर्यामी सच्चित सुख बाह्य सद्गुरु द्विभुज सुमुख झोली अन्न पूर्णा हाती शांति कमंडल शोभे अति क्वचित चतुर्भुज षड्भुज सार अनंत बाहु तू निर्धार शरणागत बालक अज्ञान ऊठ दिगंबर जाति प्राण ऐकुन अर्जुन भक्त ध्वनि तोषसि पूर्वी तू तत्तवनी विधली रिद्धि सिद्धि अपार अंतिम मोक्ष महापद सार केला कारे आज विलंब तुझ विण मजला नच अवलंब विष्णु शर्मा उद्धरिला तू श्राद्धी जेविला प्रेमे तू जंभ दैत्य छळी सूर सकाळ केली कृपा त्या तत्काळ पसरवुनी माया दिति सुत इंद्रा करवी वधिला तूर्त अशीच लीला विविध हि सर्व वर्णिल कोण नरती सर्व आला तो आयु सुत काम केला त्या ते तू निष्काम बोधियले यदु परशुराम साध्य देव प्रल्हाद अकाम ऐसी ही तव कृपा अगाध कान ऐकसी माझी साथ भाव अंत ना पाही अनंत मधेच न करी शिशुचा अंत पाहुनी द्विज पत्नी कृत स्नेह होसी पुत्र तू निसंदेह स्मरतु गामी कलितार कृपाळ रजकाचा केला उद्धार मुक्त तो केला विप्र ब्राह्मण धनिक उधरिला क्षिप्र कान मजवरी करी कृपा पाही एकदा दासाया शुष्क काष्ट पल्लविले त्वा उदास तू मज विषयी का जर्जर वंध्या पुत्र स्वप्ने केली सफल तू वाती यत्ने काढूनी भूदेवाचे कोड पुरविसि त्याच्या दिविचे खोड दोहविली वंध्या महिषी ब्राह्मण दारिद्र्या हर्षी केवळ भक्षुनी तू संतुष्ट दिधला प्रेमे सुवर्ण घट ब्राह्मण स्त्रीचा मृत भ्रतार केला सजीव त्या निर्धार पिशाच पीडा केली दूर विप्रपुत्र उठविला शूर हरुणि विप्रमद अंत्य जहात भक्त रक्षिला त्रिविक्रमतात निमिष मात्रे तंतुक एक पोहचविला श्री शैली देख एकच वेळी आठ स्वरूपे हरुणी त्वा बहुरूप अरूपे विले निज भक्त सुजात दाखवनी प्रचिति साक्षात रोग मुक्त तो केला यवन जात गोत तुझ सर्व समान राम कृष्ण अवतारी अशा केल्या लीला कितिकतशा उद्धरिले जड गणिता व्याद पशु पक्षी ही तुझ निर्व्याद अधमा तारक तव शुभ नाम गाता कायन फळती काम आधी व्याधी उपाधी सर्व तळे स्मरण मात्रेची सर्व मूठ मंत्र न चलागे जाण पावे नर स्मरणे निर्वाण ताकिण शाकिण महिषासुर भूत प्रेत संबंध असुर पळती मुष्टी आवळुनी दत्त धून परिसोनी श्रवणी करुणी धूप गाईलने में दत्त बावनी ही जो प्रेमे सुधरे त्याचा इह परलोक राहीन त्याचे कदापि शोक सिद्धी त्याची दासी होई दुःख दारिद्र्य त्याचे जाई पावन गुरुवारी जो नेमे करी पाठ बावन हे प्रेमी यथावकाशी नित्य नियम त्याला कधी न दंडेयम अनेक रूपे हाच अभंग भजता भुलविन माया रंग सहस्र नामे नामी एक दत्त दिगंबर असे असंग वंदन तुझला वारंवार वेदश्वास हे तव निर्धार थकला वर्णन करिता शेष कोण रंग मी बहुकृतवेश अनुभव तृप्तीचे उद्गार उपहासे तो फाईल मार तपसी तत्वमसी हा देव बोला जय जय श्री गुरुदेव बोला जय जय श्री गुरुदेव बोला जय जय श्री गुरुदेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।